विविध भारती पुणे, प्रशांत जाधव सादर करत आहे पुणे वृत्तांत. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा वापर कमी करून नैसर्गिक शेतीचा अवलंब करावा असं आवाहन केलं आहे. बारामती इथं खेत बचाव अभियानांतर्गत आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. बारामती इथल्या कृषी विज्ञान केंद्रात त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित ऊस आणि केळी पिकांच्या प्रकल्पांची तसंच मायक्रोसॉफ्टच्या सहकार्यानं उभारलेल्या एआय केंद्राची पाहणी केली. नैसर्गिक शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या जीवामृत निर्मिती आणि वापराबाबत देखील त्यांनी माहिती घेत कृषी विज्ञान केंद्राच्या कार्याचं कौतुक केलं. नैसर्गिक शेतीमुळे जमिनीचं आरोग्य सुधारतं, उत्पादन क्षमता वाढते आणि सुरक्षित पौष्टिक अन्न निर्मितीला चालना मिळते असं ठाकूर यांनी यावेळी सांगितलं. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात युवकांनी केवळ व्यावसायिक यशावर लक्ष केंद्रित न करता भारतीय मूल्ये, नैतिकता, करुणा आणि जबाबदारीची जाणीव जपत नेतृत्व करावं असं आवाहन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी केलं. ते आज पुण्यातील लवळे येथील सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठात आयोजित आंतरराष्ट्रीय विद्यार्थी पदवीदान समारंभ 2026 मध्ये बोलत होते. तुमच्या प्रत्येक कृतीत नैतिकता, करुणा आणि प्रामाणिकपणा असणं गरजेचं आहे असंही राज्यपाल यावेळी म्हणाले. या कार्यक्रमात बोलताना फ्रान्सचे महावाणिज्यदूत पॅट्रिक लेव्हेरिनो यांनी भारत फ्रान्स सहकार्य शिक्षण संशोधन आणि नवोपक्रम क्षेत्रातील वाढती भागीदारी अधोरेखित केली. 2026 हे भारत फ्रान्स नवोपक्रम वर्ष म्हणून साजरं होत असल्याचं त्यांनी सांगितलं. सिम्बॉयसिसचे संस्थापक प्राध्यापक डॉ एस बी मुजुमदार यांनी वसुधैव कुटुंबकम या तत्वज्ञानावर आधारित शिक्षण संस्थेच्या भूमिकेवर प्रकाश टाकला. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत उद्या होणारी टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं घेतला आहे. प्रश्नपत्रिकेबाबत गैरप्रकार झाल्याच्या संशयावरून हा निर्णय घेण्यात आला आहे. आज पहाटे भिवंडी इथं काही व्यक्तींकडे टीईटी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार भिवंडी पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकून कारवाई केली. या प्रकरणी भिवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चौकशी पूर्ण झाल्यानंतर नव्या परीक्षेची तारीख जाहीर करण्यात येणार असल्याचं परिषदेनं स्पष्ट केलं आहे. या परीक्षेसाठी यंदा 4,28,122 परीक्षार्थी बसले होते. यामध्ये पुण्यातून सर्वाधिक 45,562 परीक्षार्थी आहेत. दरम्यान पेपर फुटीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. या घटनेची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई न केल्यास काँग्रेस रस्त्यावर उतरेल असा इशारा सपकाळ यांनी दिला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी देखील वारंवार होणाऱ्या पेपर फुटीच्या घटनांमुळे राज्यातील तरुणांचं भविष्य धोक्यात आल्याचा आरोप केला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देतानाच शासनाने दीर्घकालीन आर्थिक स्थैर्यासाठी नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन दिलं आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात डॉ पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत 202 शेतकरी गट, 9,000 हेक्टर क्षेत्र आणि 17 शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत हा उपक्रम राबवण्यात येत आहे. 3 कोटी रुपयांपेक्षा अधिक अनुदानातून प्रशिक्षण, प्रात्यक्षिके आणि सेंद्रिय निविष्ठा निर्मितीस चालना दिली जात आहे. नैसर्गिक शेतीमुळे उत्पादन खर्च कमी होऊन मातीचं आरोग्य सुधारतं, पर्यावरणाचं संवर्धन होतं आणि शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नासह सुरक्षित अन्नधान्य उत्पादनाला प्रोत्साहन मिळत असल्याचं प्रशासनानं म्हटलं आहे. पुणे महापालिकेतील जन्म आणि मृत्यू दाखल्यांमधील दुरुस्तीची कामे महिनाभरापासून ठप्प असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत नागरिकांच्या तक्रारी ऐकून त्यांचं मार्गदर्शन करण्यासाठी विशेष अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच सॉफ्टवेअरमधील तांत्रिक अडचणी दूर करून प्रलंबित अर्जांचा तातडीनं निपटारा करण्यात येणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली आहे. राज्यातील मोठे, मध्यम आणि लघु अशा सर्व धरणांमध्ये आज सकाळपर्यंत सरासरी 22.73% उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षी याच दिवशी हा साठा 42.16% होता. महसूल विभागनिहाय अमरावती विभागात सर्वाधिक 38.11%, नागपूर विभागात 30.57%, कोकण विभागात 27.72%, नाशिक विभागात 24.84%, छत्रपती संभाजीनगर विभागात 24.52% आणि पुणे विभागात सर्वात कमी 13.46% उपयुक्त पाणीसाठा नोंदवण्यात आला आहे. हवामान. पुणे आणि परिसरात आज आकाश अंशतः ढगाळ असून पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. तर येत्या आठवड्यात राज्यभरात सर्वत्र कमी अधिक प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.